श्रोतेव नमस्कार. थेट संवाद डॉक्टरांशी या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण आज ऐकणार आहोत यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल अँड समर्थ आयव्हीएफ बीड ब्रांच येथील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सौ रुपाली जाधव यांनी थेट श्रोत्यांशी केलेला संवाद. विषय आयव्हीएफ, समज आणि गैरसमज, ऐकूयात.
मी डॉक्टर रुपाली अभिनव जाधव. मी यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल शाहूनगर बीड येथे कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट, लॅप्रोस्कोपिक सर्जन अँड इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट म्हणून काम करत आहे. आपणा सर्वांना माझ्या आणि आमच्या हॉस्पिटलकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या हॉस्पिटलबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर हे हॉस्पिटल 18 ऑक्टोबर 1980 रोजी पीडियाट्रिशियन डॉक्टर एस वाय जाधव अँड गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर आशा जाधव यांनी सुरू केले आणि 2017 पासून ती रुग्णसेवा त्यांच्या मुलांनी आणि सुनांनी चालू ठेवली. हे एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. येथे डॉक्टर अभिषेक जाधव लॅप्रोस्कोपिक सर्जन अँड कॅन्सर स्पेशालिस्ट, डॉक्टर अभिनव जाधव ऑर्थोपेडिक सर्जन, डॉक्टर कौशल्या जाधव अनेस्थेटिस्ट अँड डॉक्टर रुपाली जाधव मी गायनेकोलॉजिस्ट म्हणून काम करत आहोत. आईबाबांनी सुरू केलेली ही रुग्णसेवा आजही आमच्या हातून घडत आहे. काळाची गरज पाहता आणि वाढते बंधुत्वाचे प्रकरण पाहता आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये 14 वर्ष अनुभव असलेले सिमर समर्थ आयव्हीएफची फ्रँचायझी घेतली आहे आणि मागील 1 वर्षापासून मूलबाळ होत नसलेल्या जोडप्यांना योग्य तो सल्ला, निदान व उपचार देऊन त्यांना मूल होण्याचं सुख प्राप्त करून दिले आहे. आयव्हीएफ बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर आयव्हीएफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. यामध्ये स्त्री बीज आणि शुक्राणू एका आधुनिक लॅबमध्ये एकत्र केले जातात आणि गर्भ बनवला जातो आणि तो गर्भ गर्भाशयात सोडला जातो. सध्या आयव्हीएफ करण्याचे प्रमाण वाढले आहे, पण तरीही अजूनही समाजात याबाबत अनेक गैरसमज आहेत. जसं की आयव्हीएफ कोणत्याही वयात करता येते, फक्त स्त्री बंधत्वासाठी कारणीभूत असते, आयव्हीएफमध्ये हमेशा ट्विन्स बेबीज होतात, आयव्हीएफ हे 100% यशस्वी होते किंवा त्याच्या सक्सेसची गॅरंटी देता येते, आयव्हीएफमुळे गर्भधारणा झाल्यास सिझेरियननेच प्रसूती होते, आयव्हीएफमुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो, आयव्हीएफ खूप खर्चिक आहे, हे आणि असे अनेक गैरसमज समाजात आहेत.
ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की नहर है, खो न जाए ये. तारे जमीन पर
आयव्हीएफ हे कोणत्याही वयात करता येते असं नाही. जसं जसं तुमचं वय वाढतं तुमची प्रजनन क्षमता कमी होते आणि त्यामुळे आयव्हीएफ सक्सेस कमी होतो. आयव्हीएफमुळे 100% यश मिळते असं नाही. आयव्हीएफ यशस्वी होण्यासाठी वय, वंधत्वाचे मूळ कारण, अंड्याची, स्पर्मची व निर्माण होणाऱ्या गर्भाची क्वालिटी अशा अनेक घटकांवर अवलंबून असते आणि सरासरी 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या जोडप्यांमध्ये आयव्हीएफ सक्सेस होण्याचा दर जवळपास 35 ते 40% असतो. आयव्हीएफने गर्भधारणा झालेल्या स्त्रियांमध्ये प्रसूती ही सिझेरियन सेक्शननेच होते का? तर असं नाही. गर्भारपणात काही समस्या उद्भवल्यास सिझेरियन सेक्शन करावे लागते. अशा समस्या नॅचरल प्रेग्नन्सीतही होऊ शकतात. आयव्हीएफमुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो असं नाही, हे अजून सिद्ध झालेलं नाही आणि सायंटिफिक पुरावा उपलब्ध नाही. दुसरं म्हणजे आयव्हीएफमध्ये हमेशा ट्विन्स बेबीज होतात असं नाही. आयव्हीएफमध्ये 2 ते 3 गर्भ गर्भाशयात सोडले जातात. नॅचरल प्रेग्नन्सीपेक्षा ट्विन्स होण्याचं प्रमाण आयव्हीएफमध्ये जास्तच असतं, पण नेहमीच ट्विन्स होतात असं नाही. अजून सांगायचं झालं तर आयव्हीएफ हे खूप खर्चिक आहे. हो, आधी खर्च खूप जास्त यायचा, पण तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या विकासामुळे हा खर्च खूप कमी झाला आहे. अजून एक खूप मोठं मिसकन्सेप्शन म्हणजे की स्त्रीच फक्त वंधत्वासाठी कारणीभूत असते, तर हे चुकीचं आहे. स्त्री आणि पुरुष दोघेही ऑलमोस्ट इक्वली कारणीभूत असतात. म्हणूनच कपल काउन्सिलिंग खूप जरुरी आहे. आयव्हीएफला चांगले यश मिळत असल्याने त्याची लोकप्रियता खूप वाढली आहे. याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात, पण दुर्दैव असे की माहिती जाणून घेण्याच्या प्रयत्नात बऱ्याचदा चुकीची माहिती मिळू शकते किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे योग्य डॉक्टरांकडून योग्य सल्ला घेणे कधीही उपयुक्त ठरते. त्यामुळे सगळ्या श्रोत्यांना माझी विनंती आहे की इच्छुक जोडपे आमच्या यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल अँड समर्थ आयव्हीएफला भेट देऊ शकता. सम्राट चौक, शाहूनगर, बीड.
श्रोते हो, आताच आपण यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल अँड समर्थ आयव्हीएफ बीड ब्रांच येथील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सौ रुपाली जाधव यांच्याशी केलेला थेट संवाद ऐकलात. विषय आयव्हीएफ, समज आणि गैरसमज. आपल्यालाही या बाबतीत काही समस्या असतील तर नक्की कॉल करा 9881190141 या क्रमांकावर. नंबर पुन्हा एकदा 9881190141. पुन्हा भेट पुढच्या थेट संवाद डॉक्टरांशी या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार.